आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास देशातील प्रत्येक गाव स्वावलंबी आणि गरिबीमुक्त होईल. केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ. अमेरिकेनं वाढवलेल्या करांमुळे देशासह जगभरातल्या अनेक शेअर बाजारात मोठी पडझड. मुंबईतील 3 सायबर प्रयोगशाळांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. आणि जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ जैन मराठी विश्वकोशाची निर्मिती करणार. आता सविस्तर बातम्या. दर्जेदार उत्पादनासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळालं तर देशातील प्रत्येक गाव स्वावलंबी आणि गरिबीमुक्त होईल असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषी विज्ञान मंडपम आणि महिला तंत्रज्ञान पार्कचं उद्घाटन काल चौहान यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यावेळी उपस्थित होते. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विमा आणि इतर योजनांमधून केंद्र सरकार पैसा पुरवत आहेच, पण आवश्यकतेनुसार राज्य सरकारनं मागणी केल्यास अतिरिक्त मदत दिली जाईल असंही शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढवली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हे सिलेंडर 550 रुपयांना तर इतरांना 853 रुपयांना मिळतील अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांना दिली. पेट्रोल आणि डिझेलवरचं उत्पादन शुल्क लिटरमागे 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे, पण त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना जाणवणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत, त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना स्वस्तात कच्चं तेल मिळतं आहे. परिणामी या शुल्कवाढीचा फटका ग्राहकांना जाणवणार नाही असं पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या आयात शुल्क धोरणाचे गंभीर परिणाम काल जगभरातल्या विविध देशांसह भारतीय शेअर बाजारावरही दिसले. भारतीय शेअर बाजारात काल आठवड्याच्या सुरुवातीलाच तीव्र घसरण पाहायला मिळाली. दिवसभराच्या चढ उतारानंतर दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 2,227 अंकांनी घसरून 73,138 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 743 अंकांची घट होऊन बाजार 22,162 अंकांवर स्थिरावला. सायबर गुन्हेगारी रोखणं आणि सायबर गुन्हेगारांना पकडणं हे भविष्यातलं सर्वात मोठं आव्हान असून ते पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई पोलीस दलाच्या विविध उपक्रमांचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. सायबर गुन्हेगारी नियंत्रणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी सांगितलं. असे गुन्हे रोखण्यासाठी महत्वाच्या असलेल्या मुंबईतल्या 3 अत्याधुनिक सायबर प्रयोगशाळांचं लोकार्पणही काल मुख्यमंत्र्यांच्या ते झालं. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा प्रयोगशाळांचं जाळं सक्षम करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
आपण सगळे जाणतो की भविष्य हे स्ट्रीट क्राईमपेक्षाही सायबर क्राईमचं आहे आणि सायबर क्राईमशी डील करणारा फोर्स हा आपल्याला अत्यंत महत्वाचा फोर्स लागणार आहे. कारण या फोर्समध्ये जो चोर आहे तोही डिजिटली सॅव्ही असणार आहे आणि जो पोलीस आहे त्यालाही टेक्नॉलॉजिकली सॅव्ही राहावं लागणार आहे. या दोघांचंही एक मला असं वाटतं की एक नवीन अशा प्रकारचं युद्ध हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि त्या दृष्टीने बेस्ट आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीनी इक्विप्ड असलेल्या लॅब्स या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे या बदललेल्या व्यवस्थेमध्ये लवकर जर त्या ठिकाणी अशा प्रकारे गुन्हेगाराला शिक्षा झाली तर गुन्हा करण्याचं प्रमाण हे देखील कमी होईल आणि गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात आपण एक प्रकारे टाच आणू शकू किंवा एक मानसिक दबाव एक डिटेरेंट आपण उभा करू शकू. त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी ही जी नवीन पद्धत आहे ही पद्धत अतिशय चांगल्या प्रकारे वापरावी.
दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन योजना आणि धोरणांची निर्मिती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कौशल्य विकास आणि उद्योग विभागाला दिले. मुंबईत दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. दिव्यांग लाभार्थ्यांचं अर्थसहाय्य वाढवण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या वतीनं जैन मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यात येणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा विश्वकोश पुण्यात तयार होणार असून पहिल्या खंडाचा टप्पा साधारण 3 वर्षांचा असेल. याविषयी अधिक माहिती देताना ललित गांधी म्हणाले,
जैन धर्माच्या प्राचीन तीर्थक्षेत्रांचं संरक्षण संवर्धन, प्राचीन ग्रंथसंपदेचं संरक्षण संवर्धन पुनर्लेखन आणि संशोधन आणि जैन साधू संतांच्या विहाराची सुरक्षा या धार्मिक सक्षमीकरणाबरोबर सांस्कृतिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, या सगळ्या उद्देशासाठी या महामंडळाची स्थापना केलेली आहे. याचाच एक प्रमुख भाग म्हणून जैन साहित्याचं मराठी भाषेत एक सगळं साहित्य उपलब्ध व्हावं, जैन धर्माने वेगवेगळ्या क्षेत्रात दिलेल्या प्राचीन ग्रंथसंपदेचा उपयोग मराठी भाषेतल्या सर्व संशोधकांना व्हावा, जगभर याविषयी जे जे संशोधन उपलब्ध आहे ते सगळं संशोधन एकत्रित व्हावं आणि अशा प्रकारचा एक जैन मराठी विश्वकोश तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या जैन अल्पसंख्याक विकास महामंडळानं घेतलेला आहे. ज्येष्ठ साहित्यिक संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ सदानंदजी मोरे, जैन साहित्याचे अभ्यासक व लेखक डॉ संजय सोनवणी, संजय नहार या सर्व प्रमुख मंडळींच्या सहकार्यानं या विश्वकोशाच्या वेगवेगळ्या समिती बनवण्यात आलेल्या आहेत. या सर्वांच्या सहयोगानं या जैन मराठी विश्वकोशाची निर्मिती केली आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गर्भवतीच्या मृत्यूला रुग्णालयात जबाबदार असल्याचं चौकशी समितीच्या अहवालातून समोर आलं असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल पुण्यात दिली. पुण्यात पुणे पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं रुग्णाची वैयक्तिक माहिती प्रसारित केली, याबाबत रुग्णालयाला समज देण्यात येईल असं चाकणकर म्हणाल्या. या प्रकरणी माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मदाय आयुक्त यांचे अहवाल आल्यानंतर रुग्णालयावर योग्य कारवाई करण्यात येईल असं चाकणकर म्हणाल्या. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित डॉक्टरांनी राजीनामा दिला असल्याची माहिती दीनानाथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ धनंजय केळकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. रुग्णाकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून आगाऊ रक्कम घेण्याचं धोरण रुग्णालयानं रद्द केलं आहे. तसंच या प्रकरणानंतर रुग्णाशी संवेदनशीलतेनं वागण्याबाबत रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल असं डॉ केळकर यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य विभागानं सातत्यानं प्रयत्न करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी काल मुंबईत केलं. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध आरोग्य सेवा योजनांचा प्रारंभ करण्यात आला. आरोग्य विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर्स, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तसंच आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या आरोग्य संस्थांचा सन्मान करण्यात आला. जागतिक आरोग्य दिनानिमित्त काल राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. धाराशिवमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी शासनानं 403,89,00,000 रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. नंदुरबार जिल्ह्यात 3 दिवसीय आरोग्य मंथन शिबिर होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांचा काल सन्मान करण्यात आला. तर सांगलीतही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध आरोग्यविषयक कार्यक्रम झाले. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या चकमक प्रकरणी 5 पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल दिले. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही उच्च न्यायालयानं दिले आहेत. श्री क्षेत्र पंढरपूर इथं चैत्र एकादशीच्या निमित्तानं आज पहाटे विठ्ठल आणि रुक्मिणीची नित्य पूजा पार पडली. चैत्र यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागातून एकंदर 3 लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. आज पहाटे हजारो भाविकांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईत झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघानं मुंबई इंडियन्स संघावर 12 धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आरसीबीनं दिलेल्या 222 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघ 20 षटकात 9 गडीबाद 209 धावाच करू शकला. हवामान. राज्यात सर्वत्र सध्या तापमानात मोठी वाढ होत असून विदर्भात अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळसह नाशिक आणि पुण्यातही पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हवामान उष्ण आणि वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे. तर याच कालावधीत विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास देशातील प्रत्येक गाव स्वावलंबी आणि गरिबीमुक्त होईल, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ. अमेरिकेनं वाढवलेल्या करांमुळे देशासह जगभरातल्या अनेक शेअर बाजारात मोठी पडझड. मुंबईतील 3 सायबर प्रयोगशाळांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ जैन मराठी विश्वकोशाची निर्मिती करणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.